नमस्कार. आज आपण रिलेशनल मॉडेल पार्ट 2 या टायटलची माहिती बघणार आहोत. मित्रांनो, मागील सेशन मध्ये आपण काय शिकलो ते थोडक्यात बघूया. आपण ईआर डायग्रामशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स पाहिले. एक्सटेंडेड किंवा एनहान्स एंटिटी रिलेशनशिप मॉडेल आणि त्याचे फीचर्स देखील आपण पाहिले. तसेच ईआर डायग्रामचं टेबल मध्ये कन्वर्जन कसं करायचं, त्यासाठी कुठल्या स्टेप्स लागतात ते सुद्धा आपण बघितलं. मित्रांनो, रिलेशनल मॉडेल हे मॅथेमॅटिक्सशीच रिलेटेड आहे. आपण मॅथेमॅटिक्स मध्ये जसे युनियन, मायनस, इंटरसेक्शन, कार्टेशियन प्रॉडक्ट असे बरेच ऑपरेशन्स वापरतो, तसेच काही ऑपरेशन्स रिलेशनल मॉडेल मध्ये देखील वापरले जाते. ते कसं ते आता आपण बघणार आहोत. आजचे आपले टॉपिक्स आहेत कन्सेप्ट ऑफ रिलेशनल अल्जेब्रा, रिलेशनल अल्जेब्रा ऑपरेशन्स. इन दिस वी विल सी डिफरंट ऑपरेशन्स दॅट वी कॅन परफॉर्म ऑन आवर रिलेशन. कन्सेप्ट ऑफ जॉईन ऑपरेशन, नॅचरल जॉईन, इनर जॉईन, आउटर जॉईन. इन आउटर जॉईन वी सी टू पार्ट्स, लेफ्ट आउटर जॉईन अँड राईट आउटर जॉईन, अँड लास्टली फुल जॉईन. आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण न्यू रिलेशन किंवा टेबल क्रिएट करतो. रिलेशनल अल्जेब्रा मध्ये आपण हे टेबल्स यूज करू शकतो. द टू फॉर्मल लँग्वेजेस associated with relational model that are used to specify the basic retrieval request are relational algebra and relational calculus. Relational algebra provides a foundation for relational model operations and is used as a basis for applying and optimizing queries in relational database management systems. It consists of basic set of operations which can be used for carrying out basic retrieval operations. Relational calculus, on the other hand, provides declarative notations based on mathematical logic for specifying relational queries. In relational calculus, query is expressed in terms of variables and formulas. On these variables, the formula in relational calculus describe the properties of the required resultant. मित्रांनो, रिलेशनल अल्जेब्रा हे एक अतिशय पॉवरफुल टूल आहे. या टूलच्या सहाय्याने आपण एक्झिस्टिंग रिलेशन पासून न्यू रिलेशन क्रिएट करू शकतो, किंवा आपण असंही म्हणू शकतो की collection of different types of operations to manipulate relation is known as relational algebra. Data manipulation languages चे दोन टाइप्स आहेत. एक म्हणजे procedural language आणि non-procedural language. तर relational algebra हे procedural language चे best example आहे. Relational algebra operations work on one or more relations to define another relation without changing original relations. Both operands and results are relations. Output from one operation can be a input to another. In order to implement a DBMS, there must exist a set of rules which state how the database system will behave. For instance, somewhere in the DBMS must be a set of statements which indicate then when someone inserts data into a row of a relation, it has the effect which the user expects, and therefore we define relational databases using relational algebra. Tar mitranno, relational algebra is the formal description of how a relational database operates. It is an interface to the data stored in the database itself. and it is the mathematics which supports SQL operations. Operators in relational algebra are not necessarily the same as SQL operators, even if they have the same name. For example, the select statement exists in SQL and also exists in relational algebra. These two uses of select are not the same. The DBMS must take whatever SQL statements the user types in and translate them into relational algebra operations before applying them to the database. The algebra operations produce new relations, which can be further manipulated using operations of the same algebra. Queries in algebra are composed using a collection of operators. A fundamental property is that every operator in the algebra accepts relation instance as arguments and return a relation instance as the result. The relational algebra हे दोन टाइप्स मध्ये classify केलं जातं. ते म्हणजे unary operations आणि binary operations. The operations that need single source, that is one table of relation, is known as unary operation. तसंच तुम्ही बायनरी ऑपरेशन म्हणजे काय ते सांगू शकाल. बायनरी म्हणजे दोन. तर ज्या ऑपरेशन मध्ये दोन सोर्स वापरले जातात, म्हणजेच दोन टेबल्स वापरले जातात, त्याला बायनरी ऑपरेशन असं म्हणतात. रिलेशनल अल्जेब्रा कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑपरेशन्स दॅट टेक वन और टू रिलेशन्स एज इनपुट and produce a new relation as their output or result. आज आपण relational algebra मधील operations बघणार आहोत. Generally, relational algebra मध्ये पाच basic operations वापरले जातात. ते म्हणजेच select operation, project operation, union operation, set difference operation आणि कार्टेशियन प्रॉडक्ट ऑपरेशन. हे ऑपरेशन्स रिलेशनल अल्जेब्रा मध्ये पुन्हा दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केले जातात. ते म्हणजे युनरी ऑपरेशन्स आणि बायनरी ऑपरेशन्स. युनरी ऑपरेशन्स मध्ये सिलेक्ट, प्रोजेक्ट आणि रिनेम हे ऑपरेशन्स येतात. म्हणजेच या ऑपरेशन्स मध्ये एकच रिलेशन वापरले जाते आणि बायनरी ऑपरेशन मध्ये उरलेले तीन ऑपरेशन्स येतात. ते म्हणजेच युनियन, सेट डिफरन्स आणि कार्टेशियन प्रॉडक्ट. तर हे ऑपरेशन्स ऑपरेट करण्यासाठी किंवा अप्लाय करण्यासाठी आपल्याला दोन रिलेशन्स लागतात, म्हणूनच याला बायनरी ऑपरेशन म्हणतात. पहिलं ऑपरेशन आहे सिलेक्ट ऑपरेशन. नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, सिलेक्ट म्हणजे सिलेक्टेड रोज किंवा सिलेक्टेड रेकॉर्ड्स डेटाबेस मधून रिट्राईव्ह करणे. एज इट्स नेम इंडिकेट्स, द सिलेक्ट ऑपरेशन इज यूज टू सिलेक्ट सम टपल्स और रेकॉर्ड्स इन डेटाबेस और रिलेशन. द सिलेक्ट ऑपरेशन सिलेक्ट टपल्स दॅट सॅटिस्फाय अ गिवन प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे काय? प्रेडिकेट म्हणजे कंडिशन. एका स्पेसिफिक कंडिशनच्या अनुषंगाने आपल्याला काही रेकॉर्ड डेटाबेस मधून रिट्राईव्ह करावे लागतात. द सिलेक्शन ऑपरेशन हे लोअर केस ग्रीक लेटर सिग्माने डिनोट केले जाते. तर स्लाइडवर तुम्हाला नोटेशन दिसत आहे. स्लाइड क्रमांक 6 वर तुम्हाला बेसिक नोटेशन दिसत आहे. The predicate is used to be written as a subscript to sigma. म्हणजे जी कंडिशन असते ती कंडिशन सिग्माच्या पायाशी लिहिली जाते, म्हणजे सबस्क्रिप्ट टू सिग्मा. द आर्ग्युमेंट रिलेशन इज गिवन इन द पॅरेंथिसिस फॉलोइंग द सिग्मा. स्लाइड क्रमांक 6 पहा, त्यात तुम्हाला बेसिक नोटेशन दिसत आहे. सिग्मा प्रेडिकेट रिलेशन आर. इट वर्क्स ऑन सिंगल रिलेशन. इट डिफाइन्स रिलेशन दॅट कंटेन्स ओनली टपल्स और रोज ऑफ आर दॅट सॅटिस्फाय स्पेसिफाइड कंडिशन और प्रेडिकेट. तर आपण एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 7 पहा, त्यात तुम्हाला स्टुडंट रिलेशन म्हणजेच स्टुडंट टेबल दिसत आहे. समजा आपल्याला स्टुडंट नेम पूजा हे रेकॉर्ड हवं असेल किंवा पूजाशी रिलेटेड रेकॉर्ड्स आपल्याला हवे असतील तर आपण ते स्लाइडवर दाखविल्याप्रमाणे लिहू शकतो. सिग्मा स्टूड नेम इज इक्वल टू पूजा इन ब्रॅकेट स्टुडंट. म्हणजेच पूजा नावाचं रेकॉर्ड स्क्रीनवर आपल्याला दिसेल. स्लाइड क्रमांक 7 वर तुम्हाला ते ग्रीन कलरने हायलाइट करून दाखविले आहे. तर ह्या कंडिशन मध्ये आपण कंपॅरिझन देखील मेन्शन करू शकतो. तर कंपॅरिझन ऑपरेटर्स कुठले कुठले ते तुम्हाला माहितीच असतील. तर कंपॅरिझन ऑपरेटर्स म्हणजेच इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन और इक्वल टू अँड लेस दॅन और इक्वल टू. हे ऑपरेटर्स आपण सिलेक्शन प्रेडिकेटमध्ये यूज करू शकतो. तसेच तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्हिटीज देखील माहिती असतील. तर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणजेच अँड अँड ऑर. स्लाइड क्रमांक 8 वर तुम्हाला कंपॅरिझन ऑपरेटर आणि लॉजिकल कनेक्टिव्हिटीज दिसत आहेत. तर आपण कंपॅरिझन ऑपरेटर्स आणि लॉजिकल कनेक्टिव्हिटीजशी रिलेटेड एक एक्झाम्पल बघूया. टू फाइंड टपल्स रिलेटेड टू स्टुडंट रिलेशन ऑफ मोर दॅन 85 मार्क्स अँड पर्टेनिंग टू द सब्जेक्ट सी फ्रॉम द स्टुडंट रिलेशन. स्लाइडवर दाखविल्याप्रमाणे आपण एक्सप्रेशन लिहू शकतो. सिग्मा प्रॅक्ट इज इक्वल टू सी अँड मार्क्स 1 इज ग्रेटर दॅन 85 स्टुडंट. सिलेक्शन प्रेडिकेट मध्ये दोन ऍट्रिब्यूट्स मधील कंपॅरिझन देखील आपण वापरू शकतो. त्याचं एक्झाम्पल बघूया. टू फाइंड मार्क्स ऑफ स्टुडंट्स हु आर हॅव्हिंग सेम मार्क्स इन प्रॅक्टिकल अँड थेअरी देन धीस एक्सप्रेशन कॅन बी रिटन ॲज सिग्मा मार्क्स 1 इज इक्वल टू मार्क्स 2 ऑफ रिलेशन स्टुडंट. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 9 पहा, त्यात तुम्हाला एम्प्लॉयचा टेबल म्हणजेच रिलेशन दिसत आहे. तर आपल्याला अशा एम्प्लॉयची लिस्ट हवी आहे की ज्यांची सॅलरी 15,000 जास्त आहे. स्लाइडवर तुम्हाला एक्सप्रेशन दिसत आहे. सिग्मा सॅलरी इज ग्रेटर दॅन 15,000 ऑफ रिलेशन एम्प्लॉई. दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. टू सिलेक्ट दोज टपल्स ऑफ द एम्प्लॉई रिलेशन वेअर द डेसिग्नेशन इज इक्वल टू मॅनेजर. तर हे एक्सप्रेशन आपण स्लाइडवर दाखविल्याप्रमाणे लिहू शकतो. सिग्मा डेसिग्नेशन इज इक्वल टू मॅनेजर ऑफ रिलेशन एम्प्लॉई. म्हणजेच अमित आणि नरेश नावाचे रेकॉर्ड्स सिलेक्ट होतील. ते रेकॉर्ड्स तुम्हाला स्लाइडवर ग्रीन कलरने हायलाइट करून दाखविले आहेत. पुढचं ऑपरेशन आहे प्रोजेक्ट ऑपरेशन. द प्रोजेक्ट ऑपरेशन इज युनरी ऑपरेशन दॅट रिटर्न्स इट्स आर्ग्युमेंट्स रिलेशन विथ सर्टन ऍट्रिब्यूट्स लेफ्ट आउट. प्रोजेक्शन इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर पाय. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही पाय ही कन्सेप्ट वापरलीच असेल. तर त्या नोटेशनने प्रोजेक्ट ऑपरेशन डिनोट केलं जातं. वी लिस्ट दोज ऍट्रिब्यूट्स दॅट वी विश टू अपियर इन द रिझल्ट ऍज अ सबस्क्रिप्ट टू पाय. सिलेक्शन प्रमाणेच प्रोजेक्ट ऑपरेशनचं देखील नोटेशन आहे. म्हणजेच पाय या नोटेशनच्या पायाशी रिलेटेड कंडिशन आपण लिहू शकतो. द आर्ग्युमेंट रिलेशन फॉलोज इन पॅरेंथिसिस. प्रोजेक्शनचं बेसिक नोटेशन तुम्हाला स्लाइड क्रमांक 10 वर दिसत आहे. प्रोजेक्ट ऑपरेशनशी रिलेटेड आपण एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 11 पहा, त्यात तुम्हाला स्टुडंट रिलेशन दिसत आहे. टू लिस्ट ऑल रोल नंबर्स अँड नेम्स ऑफ स्टुडंट फ्रॉम द स्टुडंट रिलेशन. फॉर धिस स्टेटमेंट द एक्सप्रेशन इज शोन ऑन स्लाइड नंबर 11. पाय रोल नेम ऑफ रिलेशन स्टुडंट. धिस एक्सप्रेशन इव्हॅल्युएट्स द रिलेशन शोन ऑन स्लाइड नंबर 12. दस अ प्रोजेक्शन ऑपरेशन पिक्स अ कॉलम आउट ऑफ रिलेशन. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये रोल नंबर आणि स्टुडंट नेम हे दोन कॉलम्स रिट्राईव्ह होतील आणि स्क्रीनवर फक्त तुम्हाला हे दोनच कॉलम्स दिसतील. तर स्लाइड क्रमांक 11 वर तुम्हाला हे दोन कॉलम्स ग्रीन कलरने हायलाइट करून दाखविलेले आहेत. इट कॅन बी यूज टू चेंज द ऑर्डर ऑफ द ऍट्रिब्यूट्स इन अ रिलेशन. द स्कीमा ऑफ द रिझल्ट ऑफ अ प्रोजेक्शन इज डिटरमाइंड बाय द फील्ड्स दॅट आर प्रोजेक्टेड इन द ऑबियस वे. फाइंड आउट ओनली द प्रॅक्टिकल सब्जेक्ट नेम्स फ्रॉम स्टुडंट रिलेशन. स्लाइड क्रमांक 11 वर जो स्टुडंट टेबल आहे त्यातून आपल्याला फक्त कुठल्या कुठल्या विषयांचे प्रॅक्टिकल्स घेतले जातात ती लिस्ट आपल्याला हवी आहे. तर त्यासाठी लागणारे एक्सप्रेशन तुम्हाला स्लाइड क्रमांक 12 वर दिसत आहे. दॅट इज पाय प्रॅक्ट ऑफ रिलेशन स्टुडंट. आणि ह्या एक्सप्रेशनशी रिलेटेड रिझल्टंट कॉलम देखील तुम्हाला स्लाइड क्रमांक 12 वर दिसत आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 9 वरील एम्प्लॉई टेबल पहा. समजा आपल्याला त्या टेबलमधील एम्प्लॉई आयडी आणि डेसिग्नेशन आयडी हे दोन कॉलम्स सिलेक्ट करायचे आहेत. त्यासाठी लागणारं एक्सप्रेशन तुम्हाला स्लाइड क्रमांक 13 वर दिसत आहे. पाय एम्प्लॉई आयडी डेसिग्नेशन ऑफ रिलेशन स्टुडंट. आणि रिझल्टंट कॉलम देखील तुम्हाला स्लाइडवर दिसत आहेत. ते कॉलम्स म्हणजेच एम्प्लॉई आयडी आणि डेसिग्नेशन. पुढचा टाइप आपण बघणार आहोत सेट ऑपरेशन्स. तर सेट ऑपरेशन्स आपण मॅथमॅटिक्स मध्ये देखील स्टडी केलेले आहेत. तर त्या ऑपरेशन्स मध्ये आपण युनियन, इंटरसेक्शन, सेट डिफरन्स आणि क्रॉस प्रॉडक्ट हे टाइप्स बघितलेले आहेत. तेच टाइप्स रिलेशनल अल्जेब्रा मध्ये देखील वापरले जातात. तर ते कसे यूज करायचे ते आता आपण बघणार आहोत. स्लाइड क्रमांक 14 वर तुम्हाला लिस्ट ऑफ सेट ऑपरेशन्स दिसत आहेत आणि त्यांचे सिम्बॉल्स तुम्हाला ब्रॅकेट मध्ये दाखविलेले आहेत. पहिलं सेट ऑपरेशन आहे युनियन ऑपरेशन. आता युनियन म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ टू थिंग्स. समजा तुम्ही लहान मुलांना एका बॅगमध्ये रेड बॉल्स दिले आणि दुसऱ्या बॅगमध्ये ब्ल्यू कलरचे बॉल्स दिले आणि तुम्ही त्याला सांगितलं की ह्या दोन्ही बॅग्स मधील बॉल्स एकत्र कर, तर तो दोन्ही बॅग्स मधील बॉल एकत्र करेल. म्हणजेच काय झालं इथे? तो दोन्ही बॅग्सचं युनियन करतो. द युनियन ऑफ टू रिलेशन्स इज परफॉर्म बाय कंबाइनिंग द टपल्स फ्रॉम वन रिलेशन विथ दोज फ्रॉम सेकंड रिलेशन टू फॉर्म अ थर्ड रिलेशन. म्हणजेच दोन रिलेशनच्या कॉम्बिनेशनने थर्ड रिलेशन फॉर्म होतं. इन धिस प्रोसेस डुप्लिकेट टपल्स आर एलिमिनेटेड. द युनियन इज वन ऑफ द बायनरी सेट ऑपरेशन. आपल्याला माहितीच आहे बायनरी ऑपरेशनसाठी दोन रिलेशन्स लागतात, म्हणून युनियन हे बायनरी ऑपरेशन आहे. द युनियन ऑपरेशन प्रोड्युसेस अ रिलेशन दॅट इन्क्लूड्स All the tuples in relation R or relation S, or it contains all the tuples in both relations R and S. Suppose R and S are two relations, then S union R denotes union operation between two relations. The union symbol, that is capital U, is used for this purpose. Thus, R union S returns a relation instance containing all tuples that occur in either relation instance R or relation instance S or both R and S. R and S must be union compatible, and the schema of the result is defined to be identical to the schema of R. For a union operation R union S to be valid. But when? जेव्हा दोन conditions satisfy होतील तेव्हाच R union S हे valid होईल. तर त्या conditions कुठल्या? They have the same number of the fields. That is, attributes are referred here as fields. And the domains of the ith attribute of R and the ith attribute of S must be the same for all. That is, data type of attributes must be same. दोन relationsचे union करण्यासाठी जे columns आपण match करणार आहोत त्यांचा data type देखील same असला पाहिजे. In short, we can also say that for relations R and S with I and J tuples respectively, union is concatenation of R and S into one relation with maximum of I plus J tuples. आपण आता example बघूया. Slide क्रमांक 16 पहा. त्यात तुम्हाला S1 आणि S2 हे दोन relations दिसत आहेत. या दोन relation वर आपण union operation apply करणार आहोत. The union of S1 and S2 is shown in figure E. In figure E, fields are listed in order same as in S1 and S2. Field names are also inherited from S1 and S2. S2 has the same field names, of course, since it is also an instance of students. In general, fields of S1 or S2 may have different names, but recall that we require only domain to match. Note that the result is a set of tuples. Tuples that appear in both S1 and S2 appear only once in S1 union S2. जर समजा एखादा रेकॉर्ड डबल असेल तर ते युनियन ऑपरेशन मध्ये एकदाच कन्सिडर केलं जातं. टू फाइंड द स्टुडंट नेम्स दॅट अपियर इन आयदर और बोथ ऑफ द टू रिलेशन्स एस वन अँड एस टू. तर ह्या स्टेटमेंट साठी जे एक्सप्रेशन आपल्याला हवं आहे ते तुम्हाला स्लाइड क्रमांक 16 वर दिसत आहे. ते म्हणजे पाय स्टूड नेम ऑफ एस वन युनियन पाय स्टूड नेम ऑफ एस टू. मित्रांनो, दोन्ही रिलेशन मध्ये वीना आणि सुनील हे फील्ड्स तुम्हाला दिसत आहेत, पण युनियन ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर ते फील्ड्स एकदाच कन्सिडर केलं जाईल. रिलेशन मध्ये वीना आणि सुनीलची एंट्री डबल होणार नाही. स्लाइड क्रमांक 17 पहा. त्यात तुम्हाला दोन रिलेशन्स दिसत आहेत, S1 आणि R1. समजा आपण या दोन रिलेशन्स वर युनियन ऑपरेशन अप्लाय केलं तर युनियन ऑपरेशन हे ह्या दोन टेबल्स वर अप्लाय नाही होऊ शकत, कारण बिकॉज द टू रिलेशन्स आर नॉट युनियन कम्पॅटिबल. तर युनियन कम्पॅटिबल म्हणजे काय? टू रिलेशन्स R अँड S आर युनियन कम्पॅटिबल इफ अँड ओनली इफ दे हॅव द सेम डिग्री and the domain of the corresponding attributes are the same. दिलेल्या दोन्ही टेबल मधील कॉलम्स ची नाव ही वेगवेगळी आहेत, बिकॉज दे आर नॉट हॅव्हिंग द सेम नंबर ऑफ फील्ड्स. बिकॉज दे आर नॉट हॅव्हिंग द सेम नंबर ऑफ द फील्ड्स अँड द डोमेन ऑफ द आयथ ऍट्रिब्यूट ऑफ एस वन अँड आयथ ऍट्रिब्यूट ऑफ आर वन आर नॉट सेम फॉर ऑल. That is, data type of both attribute is different. आता roll number आणि student ID हे दोन fields बघा. तर roll number हे numeric type मध्ये असून स्टूड आयडी हे अल्फा न्यूमेरिक टाइप मध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणजे युनियन करण्यासाठी कुठलीच एंटिटी ह्या दोघांमध्ये कॉमन नाहीये. पुढचं ऑपरेशन आपण बघणार आहोत ते म्हणजे इंटरसेक्शन ऑपरेशन. सपोज आर अँड एस आर द टू रिलेशन्स, देन एस इंटरसेक्शन आर डिनोट्स इंटरसेक्शन ऑपरेशन बिटवीन टू रिलेशन्स. द इंटरसेक्शन सिम्बॉल दॅट इज इन्वर्टेड यू इज युज्ड फॉर धिस पर्पज. स्लाइड क्रमांक 18 वर तुम्हाला इंटरसेक्शन ऑपरेशनचं सिम्बॉल दिसत आहे. एस वन इंटरसेक्शन एस टू रिटर्न्स अ रिलेशन इन्स्टन्स कंटेनिंग ऑल टपल्स दॅट ऑकर इन बोथ आर अँड एस. म्हणजेच ह्या ऑपरेशन मध्ये कॉमन असलेले रेकॉर्ड कन्सिडर केले जातात. द रिलेशन्स एस वन अँड एस टू मस्ट बी युनियन कम्पॅटिबल अँड द स्कीमा ऑफ द रिझल्ट इज डिफाइन्ड टू बी आयडेंटिकल टू द स्कीमा ऑफ एस वन. आर इंटरसेक्शन एस ह्यासाठी लागणारे एक्सप्रेशन आपण असंही लिहू शकतो आर मायनस इन ब्रॅकेट आर मायनस एस दॅट इज इक्वल टू आर इंटरसेक्शन एस. स्लाइड क्रमांक 16 वरील रिलेशन पहा. एस वन आणि एस ह्या दोन रिलेशनचं इंटरसेक्शन आपल्याला हवं आहे. तर स्लाइड क्रमांक 18 वर तुम्हाला फिगर जी मध्ये एस वन इंटरसेक्शन एस टू दिसत आहे. म्हणजेच वीना आणि सुनील हे दोन कॉमन रेकॉर्ड्स त्या दोन रिलेशन मध्ये आहेत. म्हणून इंटरसेक्शन ऑपरेशन मध्ये वीना आणि सुनील हे दोन रेकॉर्ड डिस्प्ले होतील. पुढचं ऑपरेशन आपण बघणार आहोत ते म्हणजे सेट डिफरन्स ऑपरेशन. सपोज आर अँड एस आर टू रिलेशन्स, देन एस मायनस आर डिनोट्स सेट डिफरन्स ऑपरेशन बिटवीन टू रिलेशन्स. तर डिफरन्स हे आपण कुठल्या नोटेशनने डिनोट करतो? बरोबर, मायनस ह्या नोटेशनने डिफरन्स आपण डिनोट करतो. द सेट डिफरन्स सिम्बॉल मायनस इज युज्ड फॉर धिस पर्पज. आर मायनस एस रिटर्न्स अ रिलेशन इन्स्टन्स कंटेनिंग ऑल टपल्स दॅट ऑकर इन आर बट नॉट इन एस. द डिफरन्स ऑफ टू रिलेशन्स इज अ थर्ड रिलेशन कंटेनिंग टपल्स दॅट ऑकर इन द फर्स्ट रिलेशन बट नॉट इन द सेकंड रिलेशन. द सेट डिफरन्स ऑपरेशन अलाउज अस टू फाइंड टपल्स दॅट आर प्रेझेंट इन वन रिलेशन बट आर नॉट इन द अनदर रिलेशन. द रिलेशन आर अँड एस मस्ट बी युनियन कम्पॅटिबल अँड द स्कीमा ऑफ द रिझल्ट इज डिफाइंड टू बी आयडेंटिकल टू द स्कीमा ऑफ आर. स्लाइड 16 पहा. त्यात तुम्हाला वीना आणि सुनील हे रेकॉर्ड्स कॉमन दिसत आहेत, त्यामुळे हे दोन्ही रेकॉर्ड्स सेट डिफरन्स ऑपरेशनच्या आउटपुटमध्ये येणार नाहीत. तसेच नेहा हे रेकॉर्ड सेकंड टेबलमध्ये आलेले आहेत आणि सेट डिफरन्सच्या डेफिनेशन प्रमाणे पहिल्याच रिलेशनमधील रेकॉर्ड्स कन्सिडर केले जातात. म्हणून फक्त पूजा नावाशी रिलेटेड रेकॉर्ड्स आपल्याला सेट डिफरन्स ऑपरेशन मध्ये डिस्प्ले होताना दिसेल. स्लाइड क्रमांक 19 वर एस वन मायनस एस टू ह्या एक्सप्रेशनचं आउटपुट तुम्हाला दिसत आहे. म्हणजेच त्या टेबलमध्ये फक्त पूजा नावाचं रेकॉर्ड तुम्हाला दिसेल. आपण आता काही ऍडिशनल प्रॉपर्टीज बघूया. युनियन, इंटरसेक्शन अँड डिफरन्स ऑपरेटर्स मे ओनली बी अप्लाइड टू युनियन कम्पॅटिबल रिलेशन्स. युनियन अँड इंटरसेक्शन आर कम्युटेटिव्ह ऑपरेशन्स दॅट इज आर युनियन एस इज इक्वल टू एस युनियन आर अँड आर इंटरसेक्शन एस इज इक्वल टू एस इंटरसेक्शन आर. डिफरन्स ऑपरेशन इज नॉट कम्युटेटिव्ह दॅट इज आर मायनस एस इज नॉट इक्वल टू एस मायनस आर. समजा तुम्हाला 5 मायनस 3 म्हणजेच 2. इज इट सिमिलर टू 3 मायनस 5? ऑब्वियसली नो, बिकॉज 3 मायनस 5 इज इक्वल टू मायनस 2. म्हणजे दोघांचा आन्सर इक्वल येत नाही. देअरफॉर आर मायनस एस इज नॉट इक्वल टू एस मायनस आर. द रिझल्टिंग रिलेशन्स मे नॉट हॅव मिनिंगफुल नेम्स फॉर द ऍट्रिब्यूट्स. कन्व्हेन्शन इज यूज द ऍट्रिब्यूट नेम्स फ्रॉम द फर्स्ट रिलेशन. पुढचं ऑपरेशन आपण बघणार आहोत कार्टेशियन प्रॉडक्ट. द कार्टेशियन प्रॉडक्ट इज डिनोटेड बाय अ क्रॉस, दॅट इज कॅपिटल एक्स. इट इज ऑल्सो बायनरी ऑपरेशन बिकॉज इट ऑल्सो ऑपरेट ऑन टू रिलेशन्स. इट अलाउज अस टू कंबाइन इन्फॉर्मेशन फ्रॉम एनी टू रिलेशन्स. इट कॉन्केटिनेट्स एव्हरी टपल्स ऑफ वन रिलेशन विथ एव्हरी टपल्स ऑफ अनदर रिलेशन. द प्रॉडक्ट ऑफ टू रिलेशन्स विल हॅव द डिग्री इक्वल टू द सम ऑफ द डिग्री ऑफ द टू रिलेशन. आणि डिग्री म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. डिग्री ऑफ रिलेशन इज इक्वल टू नंबर ऑफ ऍट्रिब्यूट्स ऑफ रिलेशन. आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा एस वन आणि एस टू हे दोन रिलेशन्स आहेत. देन एस वन क्रॉस एस टू डिनोट्स कार्टेशियन प्रॉडक्ट ऑपरेशन बिटवीन टू रिलेशन्स. द कार्टेशियन प्रॉडक्ट सिम्बॉल कॅपिटल एक्स इज यूज फॉर दिस पर्पज. एस वन इंटू एस टू रिटर्न्स अ रिलेशन इन्स्टन्स हुज स्कीमा कंटेन्स ऑल द फील्ड्स ऑफ एस वन फॉलोड बाय ऑल द फील्ड्स ऑफ एस टू इन द सेम ऑर्डर एज दे अपियर इन एस टू. कार्टेशियन प्रॉडक्ट ऑपरेशनला क्रॉस प्रॉडक्ट असेही म्हणतात. वी विल यूज द कन्व्हेन्शन दॅट द फील्ड्स ऑफ एस वन इंटू एस टू इनहेरिट्स नेम्स फ्रॉम द करस्पॉन्डिंग फील्ड्स ऑफ एस वन अँड एस टू. इट इज पॉसिबल फॉर बोथ एस वन अँड एस टू टू कंटेन वन ऑर मोर फील्ड्स हॅव्हिंग द सेम नेम. दिस सिच्युएशन क्रिएट्स अ नेमिंग कॉन्फ्लिक्ट. द करस्पॉन्डिंग फील्ड एस वन इंटू एस टू आर अननेम अँड आर रेफर टू स्लोली बाय पोझिशन. स्लाइड क्रमांक 22 पहा. त्यात तुम्हाला दोन रिलेशन्स दिसत आहेत एस वन आणि आर वन. ह्या दोन रिलेशन्सवर कार्टेशियन प्रॉडक्ट अप्लाय करायचं आहे. द रिझल्ट ऑफ क्रॉस प्रॉडक्ट दॅट इज एस वन इंटू आर वन इज शोन इन फिगर जे ऑन स्लाइड नंबर 22. बिकॉज आर वन अँड एस वन बोथ हॅव अ फील्ड नेम आय डी. बाय आवर कन्व्हेन्शन ऑन फील्ड नेम्स द करस्पॉन्डिंग टू फील्ड्स इन एस वन अँड आर वन आर अननेम अँड रेफर टू सोली बाय द पोझिशन इन विच दे अपियर इन फिगर जे. द फील्ड्स एस वन क्रॉस आर वन हॅव द सेम डोमेन्स एज द करस्पॉन्डिंग फील्ड्स इन आर वन अँड एस वन. इन फिगर एच ID is listed in parenthesis to emphasize that it is not an inherited field name, only the corresponding domain is inherited. Since the same attribute name may appear in both the relations, a special naming schema is used to distinguish between the attributes, whereby we attach to an attribute the name of the relation from which the attribute originally came. That is, in given example, the attribute ID is repeated in both relations, S1 and R1. Hence, we can apply Cartesian product on these relations. We attach S1.ID and R1.ID in S1 cross R1 relation. This indicates that S1.ID is the ID field of S1 and R1.id is the ID field of R1. स्लाइड क्रमांक 23 पहा. त्यात तुम्हाला रिलेशनल अल्जेब्राशी रिलेटेड नोटेशन दिसत आहेत. तर सिलेक्ट साठी जे नोटेशन आपण वापरतो त्याला सिग्मा असं म्हणतात. तसेच प्रोजेक्ट साठी पाय, क्रॉस प्रॉडक्ट साठी क्रॉस, जॉईन साठी बोटाय, युनियन साठी कप, इंटरसेक्शन साठी कॅप, सेट डिफरन्स साठी मायनस आणि रिनेम ह्या ऑपरेशन साठी रो हे नोटेशन वापरलं जातं. स्लाइड क्रमांक 24 पहा, त्यात तुम्हाला रिलेशनल अल्जेब्रा ऑपरेशनचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन दिसत आहे. म्हणजेच सिलेक्शन मध्ये कंडिशन प्रमाणे रोज सिलेक्ट केल्या जातात. प्रोजेक्शन मध्ये कॉलम सिलेक्ट केले जातात. कार्टेशियन प्रॉडक्ट मध्ये दोन टेबलचा गुणाकार होतो, म्हणजेच पी क्रॉस क्यू, दॅट कंबाइन्स टू रिलेशन्स. सेट डिफरन्स मध्ये पहिल्या टेबलमधील रेकॉर्ड्स कन्सिडर केले जातात आणि युनियन मध्ये सगळे रेकॉर्ड्स कन्सिडर केले जातात. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत, कन्सेप्ट ऑफ जॉईन ऑपरेशन. मित्रांनो, डेटाबेसमध्ये एखादी एंटिटी ही एकापेक्षा जास्त टेबलमध्ये तुम्हाला आलेली दिसेल. जर समजा आपल्याला त्या एंटिटीशी रिलेटेड सगळे रेकॉर्ड्स हवे असतील, तर ती एंटिटी ज्या ज्या टेबलमध्ये आली असेल तेथे सगळे टेबल आपल्याला यूज करावे लागतात. बट व्हाईल वी नीड टू अपडेट डेटा इन दोज टेबल्स, अ सिंगल एसक्यूएल स्टेटमेंट कॅन बी सफिशियंट इनफ टू मॅनिप्युलेट डेटा फ्रॉम ऑल दोज टेबल्स. एज द टेबल्स वेअर नॉट सेपरेट ऑब्जेक्ट्स, वी कॅन ट्रीट देम एज दे आर अ सिंगल एंटिटी. इवन एसक्यूएल डज ट्रीट ऑल दोज टेबल्स एज अ सिंगल एंटिटी इवन दो दे आर सेपरेट टेबल्स. अँड टू अचीव धीस वी नीड टू जॉईन ऑल दोज टेबल्स सो दॅट वी कॅन ट्रीट देम एज अ सिंगल एंटिटी. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम प्रोव्हाइड अस अ न्यू ऑपरेशन, दॅट इज जॉईन ऑपरेशन, टू जॉईन ऑल सेपरेट टेबल्स टुगेदर. इन दिस जॉईन ऑपरेशन टेबल्स आर जॉईन ऑन कॉलम्स दॅट हॅव द सेम डेटा टाईप अँड सेम डेटा विड्थ इन द टेबल. आता डेटा विड्थ म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तर आता समजा रोल नंबर ही फील्ड आपल्याला एंटर करायचं आहे, तर रोल नंबर साठी आपण फक्त 2 digit नंबर अलाउड करू. म्हणजेच रोल नंबर हे 22, 23, 75, 60, 80 असे येतील. जर समजा 103 रोल नंबर चुकून आपण एंटर केला तर ते रेकॉर्ड ऍक्सेप्ट होणारच नाही, म्हणजेच त्याची साईज झाली 3. म्हणजे फक्त 2 digit हे रोल नंबर साठी अलाउड केले जातात, तर त्यालाच डेटा विड्थ असं म्हणतात. आणि डेटा टाईप हे टेक्स्ट, न्यूमेरिक किंवा अल्फा न्यूमेरिक असू शकतात. द डेटा विड्थ ऑफ वन कॉलम इज 12, दॅट इज व्हेरकर 12, अँड अनदर कॉलम इज 14, देन वी कॅनॉट परफॉर्म जॉईन ऑपरेशन ऑन दीज टू टेबल्स सिन्स देअर कॉलम्स आर हॅव्हिंग डिफरंट डेटा विड्थ. हेन्स वी कॅन से दॅट अ जॉईन ऑपरेशन कंबाइन्स रेकॉर्ड्स फ्रॉम 2 or more टेबल्स इन अ डेटाबेस. इट क्रिएट्स अ सेट ऑफ रेकॉर्ड्स दॅट कॅन बी सेव्ड एज अ टेबल. स्लाइड क्रमांक 25 पहा, त्यात तुम्हाला स्टुडंट रिलेटेड दोन रिलेशन्स दिसत आहेत. स्टुडंट आयडी हे फील्ड दोन्ही टेबलमध्ये दिसत आहे. इथे आपल्याला हे दोन टेबल जॉईन करायचे आहेत. दोन टेबल जॉईन करण्यासाठी कॉलमचं नाव आणि साईज हे सारखंच असलं पाहिजे. स्लाइडवर तुम्हाला स्टुडंट आयडी हे फील्ड सेम दिसत आहे, तसेच त्यांची साईज देखील सेम आहे. म्हणजेच हे दोन टेबल आपण जॉईन करू शकतो. तर जॉईन ऑपरेशनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर आपण आता बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जॉईन ऑपरेशन. अ जॉईन ऑपरेशन इज वन ऑफ द फंडामेंटल ऑपरेशन्स ऑफ रिलेशनल डेटाबेस. अ जॉईन ऑपरेशन इज यूज्ड फॉर कंबाइनिंग फील्ड्स फ्रॉम टू टेबल्स बाय युझिंग व्हॅल्यू कॉमन टू इच अदर. द जॉईन ऑपरेशन प्रोव्हाइड अ मीन्स फॉर रिट्रायव्हल इन्फॉर्मेशन फ्रॉम टू डिफरंट रिलेशन्स बेस्ड ऑन अ कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ द टू रिलेशन्स. The join is the only relational algebra operation that combines the related tuples from different relations. There are different kinds of joins and different types of techniques available to implement the join operations. These different type of techniques are categorized based on how they partition tuples from different relations. Some techniques compare all tuples from one relation to the all tuples from another relation. Other techniques only compare some tuples from each relation. स्लाइड क्रमांक 27 पहा. त्यात तुम्हाला डिफरंट टाइपचे जॉइंट्स दिसत आहेत आणि त्या प्रत्येक जॉइंट मध्ये काय काय डिफरन्स आहेत ते आपण थोडक्यात बघूया. तर स्लाइड वर तुम्हाला जॉइन, नॅचरल जॉइन, इनर जॉइन, आउटर जॉइन, त्यातही लेफ्ट आउटर जॉइन आणि राईट आउटर जॉइन हे दोन पार्ट्स आहेत. तसेच फुल जॉइन हे टाइप्स तुम्हाला दिसत आहेत. जॉइन इट रिटर्न रोज व्हेन देर इज ऍटलीस्ट वन मॅच इन बोथ टेबल्स. नॅचरल जॉइन सिंटॅक्टिक नोटेशन जॉइनिंग सोर्स टेबल्स ऑन ऑल कॉलम्स हॅव्हिंग द सेम नेम. नॅचरल जॉइन्स ऑलवेज आर इक्वी जॉइन्स. लेफ्ट जॉइन रिटर्न ऑल रोज फ्रॉम द लेफ्ट टेबल इवन इफ देर आर नो मॅचेस इन द राईट टेबल. राईट जॉइन रिटर्न ऑल रोज फ्रॉम द राईट टेबल इवन इफ देर आर नो मॅचेस इन द लेफ्ट टेबल. फुल जॉइन रिटर्न रोज व्हेन देर इज अ मॅच इन वन ऑफ द टेबल्स. अँड लास्ट इज इनर जॉइन. द इनर जॉइन कीवर्ड रिटर्न रोज व्हेन देर इज ऍटलीस्ट वन मॅच इन बोथ टेबल्स. तर आपण पहिला जॉइन बघू. तर आपण जॉइन ऑपरेशन्स बघूया. द जॉइन ऑपरेशन इज वन ऑफ द मोस्ट युजफुल ऑपरेशन्स इन रिलेशनल अल्जेब्रा अँड इज द मोस्ट कॉमनली युज्ड वे टू कंबाइन इन्फॉर्मेशन फ्रॉम टू और मोर रिलेशन्स. और वी कॅन ऑल्सो से दॅट द जॉइन ऑपरेशन एज इट्स नेम सजेस्ट अलाउज द कॉम्बिनेशन ऑफ टू रिलेशन्स इन ऑर्डर टू फॉर्म अ सिंगल न्यू रिलेशन. मित्रांनो, तुम्ही लहान मुलांचा पझलचा गेम पाहिलाच असेल. तर त्या गेम मध्ये तुम्हाला नंबर ऑफ पीसेस दिसतील आणि जेव्हा ते नंबर ऑफ पीसेस आपण कंबाइन करतो ते कंबाइन केल्यानंतर तुम्हाला एक पिक्चर फॉर्म झालेलं दिसेल. म्हणजेच नंबर ऑफ पीसेस कंबाइन केल्यानंतर एकच इमेज आपल्याला फॉर्म होताना दिसेल. तसंच जॉईन ऑपरेशन मध्ये देखील आहे. द जॉइन्स इज डिनोटेड बाय अ सिम्बॉल एज शोन ऑन स्लाइड नंबर 28. द जॉइन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी रिलेशनल डेटाबेस विथ मोर दॅन अ सिंगल रिलेशन बिकॉज इट अलाउज अस टू प्रोसेस रिलेशनशिप्स अमॉंग रिलेशन्स. इन इट सिम्पलेस्ट फॉर्म द जॉइन ऑपरेटर इज जस्ट द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू रिलेशन्स. बट समटाइम्स द जॉइन बिकम्स मोर कॉम्प्लेक्स एज कम्पेअर टू क्रॉस प्रॉडक्ट अँड देअर फॉर टू मेक द रिझल्ट ऑफ द जॉइन ऑपरेशन मोर मिनिंगफुल टपल्स आर रिमूव्ह विद इन द क्रॉस प्रॉडक्ट. जॉइन अलाउज यू टू इव्हॅल्युएट अ जॉइन कंडिशन बिटवीन द ऍट्रिब्यूट्स ऑफ द रिलेशन्स ऑन विच द जॉइन ऑपरेशन इज गोइंग टू परफॉर्म. द नोटेशन इज शोन ऑन स्लाइड दॅट इज आर जॉइन जॉइन कंडिशन रिलेशन एस वेअर आर अँड एस आर टू रिलेशन्स. आपण आता एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 29 पहा. त्यात तुम्हाला दोन रिलेशन्स दिसत आहेत आर आणि एस. ह्या दोन रिलेशन्सवर आपल्याला जॉईन ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. As shown in figure Y, we have given a condition there as R dot column A is equal to S dot column A, which returns a relation containing all column common tuples from these two relations R and S with respect to column A of R and S column A of S. In short, this condition is as R dot column A is equal to S dot column A of join operation. First compares column A of relation R with the S column A of relation S and finds the common fields in these columns and finally returns all their corresponding rows. Carefully see the figure. You will understand it better. Similarly, in figure Z, there is a join condition, that is R dot column B is equal to S column B. This condition also first compares column B of relation R with the S column B of relation S and finds the common fields in these columns and finally returns all their corresponding rows. There is one difference between join operation and Cartesian product, that is join is only combination of tuples satisfying the join condition, that is they should be equal on their common attribute names, appear in the result, whereas Cartesian product takes all combination of tuples that are included in result. पुढचा टाइप आपण बघणार आहोत तो म्हणजे नॅचरल जॉईन. नॅचरल जॉईनचं नोटेशन तुम्हाला स्लाइड क्रमांक 30 वर दिसत आहे. नॅचरल जॉईन इज ऑल्सो अ बायनरी ऑपरेटर दॅट इज रिटन एज ऑन स्लाइड नंबर 30 वेअर आर अँड एस आर रिलेशन्स. द रिझल्ट ऑफ द नॅचरल जॉईन इज द सेट ऑफ ऑल कॉम्बिनेशन ऑफ टपल्स इन आर अँड एस दॅट आर इक्वल ऑन देअर कॉमन ऍट्रिब्यूट नेम्स. स्लाइड क्रमांक 31 पहा. त्यात तुम्हाला एम्प्लॉई आणि डिपार्टमेंट हे दोन रिलेशन दिसत आहेत. ह्या दोन रिलेशनवर आपल्याला जॉईन ऑपरेशन अप्लाय करायचं आहे. द रिलेशन एम्प्लॉई कंटेन्स नेम आयडी अँड डिपार्टमेंट ऑफ द एम्प्लॉईज अँड द रिलेशन डिपार्टमेंट कंटेन्स नेम ऑफ द डिपार्टमेंट अँड नेम ऑफ द मॅनेजर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट. Then we perform natural join operation on these two relations and the resulting relation is given in figure C, employee join department. In employee relation, the first record contains name Archana, whose ID is 123 and she belongs to the department finance. And in the relation department, is the first entry, that is department is finance and the manager of finance is Patil. Hence, when we perform natural join, then in employee department, we will have Archana whose ID is 123 and department is finance and her manager is Patil. Invariably, the join involves an equality test and thus is often described as an equi-join. Such joins result in two attributes in the resulting relation having exactly the same value. A natural join will remove the duplicate attributes. पुढचा join आहे equi-join. नावावरून तुम्हाला कळलंच असेल equi म्हणजे equivalent, that is equal to. A join which is based on equalities is called equi-join. In equi-join, the comparator operator equal to is used to perform a join. It retrieves rows from table having a common column. It is also called as simple join. SQL joins are used to query data from two or more tables based on a relationship between certain common columns in these tables. For using join, we need name of table and column to which join condition meets. In join, the most common scenario is a primary key from one of the tables matches a foreign key in second table. स्लाइड क्रमांक 33 पहा. त्यात तुम्हाला stud1 आणि stud2 हे दोन रिलेशन्स दिसत आहेत आणि ह्या दोन टेबल मध्ये stud id हा कॉलम कॉमन आहे. सपोज वी वॉन्ट टू डिस्प्ले स्टुडंट इन्फॉर्मेशन लाईक रोल नंबर, stud id, स्टुडंट नेम अँड ऍडमिशन डेट. हिअर द डेटा रिक्वायर इज इन टू टेबल्स, दॅट इज इन stud1 अँड stud2. These tables has to be accessed as though they were one entity. The result of the equi-join on these two tables, stud1 and stud2, is shown in figure C, that is in stud3. The equi-join operation is performed by equality test on two relations, that is stud1 and stud2. These two tables, there is a common attribute, that is stud id. जर समजा याच्याशी रिलेटेड आपल्याला SQL स्टेटमेंट लिहायचं असेल तर ते स्टेटमेंट कसं असेल. स्लाइड क्रमांक 34 पहा. त्यात तुम्हाला इक्वी जॉईन साठी वापरलं जाणारं SQL स्टेटमेंट दिसत आहे. सिलेक्ट रोल नंबर, स्टूड आयडी, स्टूड नेम, ऍडमिशन डेट फ्रॉम स्टूड 1, स्टूड 2, where stud1.studid is equal to stud2.studid. This query in SQL states that select attributes, that is roll number, stud id, stud name and admission date from the table student1 and student2, where stud id field of stud1 and stud id field of stud2 is equal. SQL स्टेटमेंटचा अभ्यास आपण पुढच्या सेशनमध्ये करणारच आहोत. पुढचा टाईप आहे नॉन इक्वी जॉईन. अ जॉईन दॅट स्पेसिफाईज रिलेशनशिप बिटवीन कॉलम्स बिलॉंगिंग टू डिफरंट टेबल्स बाय मेकिंग यूज ऑफ द रिलेशनल ऑपरेटर लाईक ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, डिव्हाइड, not equal to, other than equal to operator is called as non-equi join. जिथे equality येणार नाही तिथे non-equi join वापरलं जातं. A join that specifies relationship between columns belonging to different tables by making use of relational operators other than equal to operator is called as non-equi join. स्लाइड क्रमांक 36 पहा. त्यात तुम्हाला स्टूड 1 आणि स्टूड 2 हे दोन टेबल्स दिसत आहेत. समजा टू फाइंड द ग्रेड ऑफ अ स्टुडंट डिपेंडिंग ऑन हिज मार्क्स, द रिझल्टंट टेबल इज शोन ऑन स्लाइड इन फिगर एफ. इन दिस क्वेरी वी आर नॉट यूज द इक्वेलिटी टेस्ट बिटवीन टू रिलेशन्स. इन्स्टेड ऑफ दॅट वी जॉईन टू टेबल्स बाय युझिंग रिलेशनल ऑपरेटर. तर नॉन इक्वी साठी लागणारं एसक्यूएल स्टेटमेंट तुम्हाला स्लाइड क्रमांक 37 वर दिसत आहे. ते म्हणजे सिलेक्ट रोल, मार्क्स, ग्रेड फ्रॉम स्टूड 1, स्टूड 2, वेअर स्टूड 1 डॉट मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू स्टूड 2 डॉट मीन मार्क्स अँड stud1.marks is less than or equal to stud2.maxmarks. This query in SQL states that select attribute roll number, stud id, student name, admission date from the two tables stud1 and stud2, where stud id field of student1 and stud id field of stud2 is equal. पुढचा टाईप आपण बघणार आहोत तो म्हणजे इनर जॉईन. इनर जॉईन इज वन ऑफ द मोस्ट वाइडली यूज्ड जॉईन टाइप्स. inner join returns those and only those rows from both join tables that satisfies join condition. Usually, in join operation is based on equality of two columns, one from table A and other from table B. Sometimes it is expanded so that more than one column of table A must be equal to a column of table B. Although these are most common join conditions, and in fact, equality is not only one. तर ह्यासाठी आपण एक्झाम्पल बघूया. वी अज्यूम दॅट टेबल ए अँड टेबल बी आर जॉईंट टेबल्स. इफ इनर जॉईन ऑपरेशन फाइंड्स अ मॅच इन बोथ टेबल, इट रिटर्न्स रेकॉर्ड्स फ्रॉम बोथ टेबल्स बेस ऑन जॉईन कंडिशन्स. इनर जॉईन गेट्स ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम द टेबल ए अँड फाइंड्स द मॅचिंग रेकॉर्ड्स इन द टेबल बी according to the join condition. The join condition determines whether both records are matched or not. If there is no match found, no records is written. Slide क्रमांक 39 पहा. त्यात तुम्हाला दोन रिलेशन दिसत आहेत, stood आणि fees. Suppose you need the following information, that is DD dot number, name and admission date of each student from both tables, stud and fees. In this case, you can use inner join to combine the records in both tables. And the resulting relation will be shown on slide number 40 in figure G. Pudcha type apan baghnar ahot outer join. The next operation that we are going to study now, outer join. Previously, we had looked at inner join operation, where we select rows common to the participating tables to a join. What about the cases where we are interested in selecting elements in a table, regardless of whether they are present in the second table? We will now need to use the outer join command. An outer join returns all the rows written by simple join or equi join, as well as those rows from one table that do not match any row from the other table. The symbol plus represents outer join. The outer join operator can appear only one side of the expression. The syntax for performing an outer join in SQL is database dependent. Slide क्रमांक 42 पहा. त्यात तुम्हाला दोन टेबल्स दिसत आहेत, stud1 आणि stud2. आणि या दोन टेबलवर आपल्याला आउटर जॉईन अप्लाय करायचं आहे. इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट द ऍडमिशन डेट ऑफ ऑल स्टुडंट मेन्शन इन फिगर के, दॅट इज stud2. If we do a regular join, we will not be able to get what we want because we will have missed 103 since it does not appear in figure J of stud1 table. Therefore, we need to perform an outer join on the two tables. And the resultant table is shown in figure L of stud2. तर याच्यात एक लक्षात ठेवा, जे फील्ड एम्प्टी असतं त्यात तुम्ही नल व्हॅल्यू एंटर करू शकतात. तर स्लाइड क्रमांक 42 पहा. त्यात तुम्हाला 103 हे रेकॉर्ड एम्प्टी होतं हे माहितीच आहे, तर त्यात आपण नल व्हॅल्यू एंटर केली. तर स्लाइड वर तुम्हाला ग्रीन कलरने ती व्हॅल्यू हायलाइट करून दाखविण्यात आली आहे. लेफ्ट आउटर जॉईन. The outer join operation is further divided into two parts, left outer join and right outer join. Left outer join baddal apan ata baghuya. The left outer join operation returns all rows from the left table, that is from table 1, even if there are no matches in the right table, that is in table 2. स्लाइड क्रमांक 44 पहा, त्यात तुम्हाला स्टूड आणि कोर्स हे दोन रिलेशन दिसत आहेत. आणि जर समजा इफ यू वॉन्ट टू लिस्ट ऑल द स्टुडंट्स अँड देअर कोर्सेस इफ एनी फ्रॉम द टेबल्स स्टूड अँड कोर्स, वी कॅन परफॉर्म धीस टास्क बाय अप्लाइंग लेफ्ट आउटर जॉईन ऑपरेशन ऑन दोज रिलेशन्स अँड द रिझल्टंट टेबल वुड बी एज शोन इन फिगर ओ ऑफ रिझल्ट. सिन्स धीस लेफ्ट आउटर जॉईन हियर ऑल रोज आर रिटर्न फ्रॉम द लेफ्ट टेबल दॅट इज टेबल वन अँड द फील्ड सी आय डी इज रिमेन एम टी बिकॉज काळे एस एस इज नॉट अप्लाइड फॉर एनी कोर्स मेन्शन इन कोर्स टेबल. तर स्क्रीन मध्ये शेवट स्लाइडवर 103 नंबरचं रेकॉर्ड बघा, त्यात तुम्हाला सी आय डी हे फील्ड एम टी दिसत आहे आणि हे रेकॉर्ड तुम्हाला ग्रीन कलरने हायलाइट करून दाखविण्यात आलं आहे. पुढचा टाइप आहे राईट आउटर जॉईन. द राईट आउटर जॉईन ऑपरेशन रिटर्न्स ऑल द रोज फ्रॉम द राईट टेबल दॅट इज टेबल टू. म्हणजे याच्यामध्ये फक्त राईट हँड साइडचं टेबल कन्सिडर केलं जातं. इवन इफ देर आर नो मॅचेस इन द लेफ्ट टेबल दॅट इज टेबल नेम वन. तर ह्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 46 पहा, त्यात तुम्हाला स्टुडंट आणि कोर्स हे दोन टेबल्स दिसत आहेत. इफ वी वॉन्ट टू लिस्ट ऑल द कोर्सेस विथ कंटेनिंग स्टुडंट नेम इफ एनी फ्रॉम द टेबल्स स्टूड अँड कोर्स, वी कॅन परफॉर्म धीस टास्क बाय अप्लाइंग राईट आउटर जॉईन ऑपरेशन ऑन दोज रिलेशन्स अँड द रिझल्टंट टेबल वुड बी एज शोन इन फिगर आर. द राईट जॉईन कीवर्ड रिटर्न्स ऑल द रोज फ्रॉम द राईट टेबल दॅट इज कोर्स इवन इफ देर आर नो मॅचेस इन द लेफ्ट टेबल दॅट इज स्टुडंट. आणि शेवटचा जॉईन आता आपण बघणार आहोत, तो म्हणजे फुल जॉईन. द फुल जॉईन कीवर्ड रिटर्न रोज व्हेन देर इज अ मॅच इन वन ऑफ द टेबल्स. स्लाइड क्रमांक 48 पहा, द फुल जॉईन कीवर्ड रिटर्न्स ऑल द रोज फ्रॉम द लेफ्ट टेबल दॅट इज फ्रॉम स्टूड टेबल अँड ऑल द रोज फ्रॉम द राईट टेबल दॅट इज कोर्स टेबल. इफ देर आर रोज इन स्टूड दॅट डू नॉट हॅव मॅचेस इन कोर्स और इफ देर आर रोज इन कोर्स दॅट डू नॉट मॅचेस इन स्टूड, दोज रोज विल बी लिस्टेड एज वेल. तर स्लाइडवर तुम्हाला शेवटच्या दोन रेकॉर्डचे काही फील्ड एम्प्टी दिसत आहेत. जरी त्या फील्ड्सला व्हॅल्यू नसेल तरी त्या फील्डची लिस्ट तुम्हाला त्या टेबलवर दिसत आहे आणि ते दोन रेकॉर्ड तुम्हाला ग्रीन कलरने हायलाइट करून दाखविण्यात आले आहेत. मित्रांनो, स्लाइड क्रमांक 49 पहा, त्यात तुम्हाला जॉईन ऑपरेशनचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन दिसत आहे. मित्रांनो, आज आपण काय शिकलो ते आता थोडक्यात बघूया. आज आपण कन्सेप्ट ऑफ रिलेशनल अल्जेब्रा म्हणजे काय ते बघितलं. तसेच आपण पाच महत्वाचे ऑपरेशन्स देखील पाहिले, ते म्हणजे सिलेक्ट, प्रोजेक्ट, युनियन, सेट डिफरन्स आणि कार्टेशियन प्रॉडक्ट ऑपरेशन. यानंतर आपण जॉईन ऑपरेशन्स म्हणजे काय ते सुद्धा पाहिलं आणि त्याचे वेगवेगळे टाइप सुद्धा पाहिले, ते म्हणजेच नॅचरल जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, फुल जॉईन, इनर जॉईन, आउटर जॉईन. आणि आउटर जॉईन मध्ये देखील दोन टाइप्स पाहिले, लेफ्ट आउटर जॉईन आणि राईट आउटर जॉईन. तर परत भेटूया पुढच्या सेशन मध्ये. धन्यवाद.